देश भारतामध्ये वाढत होता ते घटस्फोट डिवोर्स यांचं प्रमाण वाढत आहे. त्याला कारण अनेक प्रकारचे स्वार्थी लोक त्यात मिसळले. कोणताच काही एकदा आपल्या बायकोवर कस्तुरबा गांधीवर फार रागवलं. मला ठरवलं निघून जा माझ्या घरातून. तर ती बाहेर गेली. मग त्याचं डोकं जरा आपला भोगा विचार करणं शांत झालं. दरवाजा उघडला तर ती बाहेर उभी होती. मला तुला सांगते ना बाहेर जा म्हणून. ती म्हणे मी बाहेरच आहे. की बाहेर म्हणजे तुम्ही भाग मॅट्रा असं म्हणतो कसतो. म्हणे माझ्या वडिलांनी तुम्हाला मला दिलेलं आहे तर नवऱ्याने मला घेतलं जाऊ कुठे आता. ठीक आहे हे बरं तिथे कोणी मॅरेज काउन्सिलर किंवा तिथे कोणी पर्सनॅलिटी एक्सपर्ट तुला नवरा असं बोललं ना असं होतोय किंवा तर असा पण होऊ शकतो किंवा तो पण असा निघू शकतो असं कसं काही नसो. चाणक्य पंडित म्हणतात की शरद ऋतूमधील मेघ डुंबर मेघांचा मोठा आवाज याने कधी पाऊस पडणार नाही काही काळजी करू नका. तुम्ही किती मोठे मोठे मेघांनी रचना केली तरी काही मोठा त्यात कुठे नाहीये. किंवा जे पोखर असतात त्यांची एकमेकांची टक्कर ते भले एकमेकांची अगदी मोठ्या द्वेषाने मारतील पण झाल्यानंतर ते बकरीच राहत आहे. ती त्याने काय मोठं युद्ध पेटणार नाहीये. आता वाघ एकमेकांवर टक्कर मारू लागले तर काहीतरी घाबरला त्या ठिकाणी संधी आहे. पण हे जे काय बकऱ्या आहेत त्यांच्या त्यांनी जीवदान काय आहे. किंवा मुनीच राहत आहे. मुनी म्हणजे जंगलात राहणारे संन्यासी वैरागी लोक. त्यांनी म्हटलं की आपण आता एक आपले दिवंगत संन्यासी यांच्या स्मरणात त्यांना श्राद्ध करूया. आपण लोकांना काय वाटतं श्राद्धाचं भोजन म्हणजे भरपूर असतं अगदी भरपूर पंचपक्वान. पण हे तर मुनी लोक आहेत त्यांचं श्रद्धाला काय ऐकणार कंद बोला आणि फळ. म्हणजे मुनी श्राद्धाचं निमंत्रण असेल तर उगाच तुम्ही हर्षोल्लासित होऊ नका. किंवा शरद ऋतूमधील ठळक पाहून घाबरून जाऊ नका. किंवा या कोकणांच्या टक्रीला पाहून महायुद्ध होणार आहे असं पण काही नाहीये. तसंच पती पत्नीमध्ये दंपत्य कलहे त्यात काही मोठं नाहीये. त्याच्यामध्ये ते भांडण भांडणार ते वाढणारच. पण सध्या कित्येक लोकांना ती शस्त्र सहन करण्याची शक्यच नाहीये. आज एक दिवस थोडं काही विनसलं काही चुकलं माझं किंवा दुसऱ्या कोणा चुकलं आपली पूर्ण आयुष्याकडे बघण्याची रीतच किंवा जी वृत्ती आहे ती जितकी संकुचित होऊन दिलेली आहे की थोडं काही दुःख झालं की ते आपण मोठं करतो आणि मोठं सुख जरी झालं तरी आपण छोटं करतो. यासाठी हे जे आवेग आहे यांना सहन करणे शक्य असले पाहिजे. मला वाटतं पहिल्या दिवशी स्मरणी प्रभूने एक प्रश्न विचारला होता की प्रभुपादाने हे तात्पर्य याची सुरुवात ही पश्चातापाच्याने का केलेली आहे. परीक्षित महाराज हे पश्चातापाविषयी प्रश्न विचारत आहे. जो माणूस पाप करतो आणि मग त्याच्यानंतर पश्चाताप नाही प्रायश्चित्त. जो माणूस आधी पाप करतो त्याच्यावरती प्रायश्चित्त घेतो तर ते परत परत पाप करणं आणि परत परत नाश्त करणं यात काही मला काही राम दिसत नाही. त्यामध्ये यात काही मला खरं सिरियस काही वाटत नाहीये. त्याचं उत्तर हेच आहे की का म्हणून मनुष्य पुन्हा पुन्हा पाप करत राहतो. कारण या सहा वेगांवर नियंत्रण नसल्यामुळे या सहाही वेगांवर नियंत्रण हे केवळ कृष्ण केंद्रस्थानी होऊनच होऊ शकतो. वाचोवेग वाचोवेगवरती कसा काय आपण नियंत्रण करू शकतो सांगेल. सगळे होतात प्रवचनामध्ये भगवत नाम घेऊन या कथा करून मनोवेग कसं करायचं बुद्धिवृत्ती जप्त होऊन क्रोध बरोबर क्रोध भगवत सेवेत योगा काढून वाचोवे वेगम मनसा क्रोध वेगम उधर उपस्थ वेग उधर वेग कसा प्रसाद क्यों उपस्थ वेग प्रसाद उधर वेग प्रसाद क्यों आणि जनजंद्रियाचा वेग हा केवळ श्री कृष्णाच्या सेवे करता ती जी पुरमरांची क्रिया आहे ती उपयोगा काढून किंवा जी संगती आहे आपली जी मुलं होतील त्यांना तीन प्रकारे भगवत सेवेचं प्रशिक्षण देऊ. तर या काही अशक्यप्राय गोष्टी नाहीये. त्या गोष्टी शिकण्यासाठीच प्रभुपादांनी हा संघ निर्माण केलाय जेणेकरून एक दुसऱ्याचं उदाहरण पाहून आपण त्यात प्रगती करू शकतो. तर अशा प्रकारे आपला आज दिवसानंतर फक्त पहिला श्लोक संपलेला आहे. तर माझी अशी धारणा आहे की दर महिन्यातून एकदा तरी असा आपण तीन दिवसांचा हा कार्यक्रम करू ज्यात आपण जमेल पुढच्या महिन्यात ओरिजिनल शंका आहे. कारण तुमची रथयात्रा आहे, बेळगावची रथयात्रा आहे, राष्ट्रीय युवक मेळावा आहे आणि जूची रथयात्रा आहे आणि त्यांना लगेच फेब्रुवारीमध्ये 1900 एप्रिल मुख्य कार्यक्रमाचा एक त्याला अनुसरून एक मोठा प्रभुपाद शिष्यांचा एक मेळावा तो आयोजित केलेला आहे. पण बघू आपण त्या त्यात यात वेळ काढून करता येईल. हरे कृष्ण कृष्ण प्रभुपाद की.